आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव आणि सोबत माझे सहकारी मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपाला घवघवीत यश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला तर मुंबईत ठाकरे बंधूंना अपेक्षित यश नाही. भाजपाला विजयी करून जनतेनं विकासाच्या बाजूने कौल दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश नसलं तरी वैचारिक लढा सुरूच राहणार. हर्षवर्धन सपकाळ. आणि स्टार्टअप्सनं देशात 10 वर्षांमध्ये क्रांती घडवून आणली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत 20 पेक्षा जास्त महापालिकांवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. ठाण्याचा गड राखण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश आलं आहे, तर भिवंडी, निजामपूर, लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला यश मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचा विजय झाला असला तरी तिथं काँग्रेसनं युतीला जोरदार टक्कर दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी भाजपा 89 जागांवर तर शिवसेना 29 जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 65 जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ 6 जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 75, भाजपा 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 ठिकाणी विजय मिळाला आहे. इथं शिवसेना ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला 1 आणि मनसेला 1ही जागा मिळाली नाही.
कल्याण डोंबिवलीत भाजपानं 50 तर शिवसेनेनं 53 ठिकाणी विजय मिळवला. नवी मुंबईमध्ये भाजपा 65 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसनं 30 जागा जिंकल्या. भाजपानं 22 तर शिवसेनेनं 12 ठिकाणी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही 12 ठिकाणी यश मिळालं आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं महानगरपालिकेची सत्ता कायम राखली. इथं भाजपाला 43 जागा जिंकण्यात यश मिळालं. पनवेलमध्ये 55 जागा तर मीरा भाईंदरमध्ये 78 जागा जिंकत भाजपानं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. उल्हासनगरमध्ये स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला 34 जागांवर विजय मिळाला तर पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडीत असलेल्या भाजपानं 22 जागा जिंकल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच महापालिकांमध्ये भाजपा महायुतीला दणदणीत विजय मिळाल्याचं चित्र आहे. पुणे महापालिकेच्या 165 जागांपैकी 119 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन देखील त्यांना फार मोठं यश मिळवता आलं नाही. दोन्ही पक्षांना मिळून 30 जागा मिळाल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक देखील जवळपास एकतर्फी झाल्याचं चित्र आहे. इथेही भाजपालाच आघाडी मिळाली असून 128 जागांपैकी 85 जागांवर भाजपाला यश मिळालं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपा, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीनं सत्ता काबीज केली आहे. कोल्हापूरच्या 81 जागांपैकी 44 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेसनं युतीला जोरदार लढत दिली. एकट्या काँग्रेसनं 35 जागांवर विजय मिळवला.
इचलकरंजीमध्ये स्वतंत्र महानगरपालिका झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. इथंही भाजपानंच एक हाती सत्ता मिळवली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 78 जागांपैकी भाजपाला 39, शिवसेनेला 2, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 16 तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या. सोलापूर महापालिकेमध्येही 102 जागांपैकी 87 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांनी बाजी मारली. एकंदर 68 जागांपैकी 52 जागा मिळवत भाजपा आणि राष्ट्रवादीनं एक हाती सत्ता मिळवली आहे.
मराठवाड्यातल्या 5 महापालिकांमध्ये भाजपाला 3 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी एका महापालिकेवर सत्ता स्थापन करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सर्वच पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढवली. इथल्या 115 जागांपैकी भाजपाला 56 तर शिवसेनेला 14 आणि MIM पक्षाला 33 जागा मिळाल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जालना महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षानं मिळवली आहे. 65 सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत भाजपनं 41 तर शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या.
परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता स्थापनेकडे वाटचाल होत असल्याचे संकेत आहेत. लातूर महापालिकेत काँग्रेस पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं. 70 सदस्य संख्या असलेल्या लातूर मनपात काँग्रेसनं 43 जागा जिंकल्या तर वंचित बहुजन आघाडीला 4 जागांवर विजय मिळाला. नांदेड महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. महापालिकेच्या 81 जागांपैकी भाजपाला सर्वाधिक 45 जागांवर विजय मिळाला.
नाशिक महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली आहे. 122 जागांपैकी 72 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. मालेगावमध्ये इस्लाम पक्षाला 35, एमआयएमला 21, शिवसेनेला 18, काँग्रेसला 3 आणि समाजवादी पार्टीला 5 जागा मिळाल्या. धुळे महापालिकेत 74 जागांपैकी भाजपनं 50 जागांवर विजय मिळवला आहे, तर एमआयएम 10 जागांवर यश मिळवलं आहे. जळगाव महापालिकेत 75 जागांपैकी 40 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. शिवसेनेला 16 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला आहे.
विदर्भात भाजपाला मिश्र यश मिळालं असलं तरी नागपूरमध्ये मात्र भाजपाला निर्विवाद यश मिळालं. नागपूर महानगरपालिकेत 151 जागांपैकी एकंदर 102 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. नागपुरात 34 जागांवर काँग्रेसनं यश मिळवलं. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसनं बाजी मारली असून त्यांनी 66 जागांपैकी 30 जागांवर विजय मिळवला. भाजपानं 23 जागा जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उभाठा गट असून त्यांना 6 जागा मिळाल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला 25 तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 11 जागांवर विजय मिळवला तर युवा स्वाभिमान पक्षानं 16 जागांवर विजय प्राप्त केला. अकोला महानगरपालिका निवडणुकीत 80 जागांपैकी भाजपानं 38 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसनं 21 जागांवर विजय मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. महायुती सरकारच्या लोकाभिमुख विकासावरच लोकांचा विश्वास आहे हे यातून सिद्ध झाल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनीही समाजमाध्यमावरून पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपाच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. याबाबत काल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,
ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे, या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवा आहे, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि पुढेही आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश समाधानकारक नसलं तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं.
काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे. 350 नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील. 5 ठिकाणी आम्ही सत्तेत बसू तर 10 ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी ही राहील. आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक 2 पक्ष किंवा क्रमांक 3 पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील. आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू. ही सत्तेचं राजकारण नाही तर ही विचारांचं राजकारण आहे. या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत.
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोपानं काम करत राहू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महायुतीच्या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला कालपासून सुरुवात झाली. या निवडणुकांसाठी 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
भारत स्टार्टअप अभियान ही केवळ अभियान नसून विविध क्षेत्रातल्या नवनव्या संधींचं ते एक इंद्रधनुष्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत भारत मंडपम इथं केलं. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांच्या स्वप्नांचा प्रवास या स्टार्टअप अप्समधून दिसून येत असून त्यांनी 10 वर्षांमध्ये देशात क्रांती घडवून आणली असल्याचं मोदी म्हणाले. हे अभियान सुरू झालं तेव्हा जेमतेम 500 स्टार्टअप्स होते, ती संख्या 2 लाखांवर गेली आहे आणि त्यामध्ये सुमारे 45% स्टार्टअप्स हे महिलांनी सुरू केली आहेत. हे अतिशय उल्लेखनीय आहे. या स्टार्टअप्समधून सुमारे 17.5 लाख रोजगार निर्मिती झाली असून भारताचं नाव जगातल्या 3र्या क्रमांकाच्या स्टार्टअप परिसंस्थेच्या रुपानं प्रसिद्ध झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. मोदी यांनी इथं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचं औचित्य साधून उत्कृष्ट राज्य स्टार्टअप परिसंस्था म्हणून महाराष्ट्राला नेतृत्व श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक सहभाग यासाठी देशातील स्टार्टअप परिसंस्थेतील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राला गौरवण्यात आलं.
शूरांच्या प्रेरक जीवनकथा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये नागरी सजगतेची भावना निर्माण करण्याकरता सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय वीरगाथा स्पर्धेत राज्यातल्या 19 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच संरक्षण आणि शिक्षण मंत्रालय यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. राज्य पातळीवरच्या 402 प्रवेशिकांपैकी 19 विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम 100 विद्यार्थ्यांमध्ये झाली आहे. या विद्यार्थ्यांना 26 जानेवारीच्या संचलनात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार येणार असून प्रत्येकी 10,000 रुपयांचं पारितोषिक, प्रमाणपत्र आणि पदक प्रदान केलं जाणार आहे. या सर्व विजेत्यांचं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं अभिनंदन केलं आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही सायकलिंग स्पर्धा 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. पुण्यातून ही स्पर्धा 19 जानेवारी रोजी जाणार असून स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते रात्री 12 ते संध्याकाळी 7 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी टप्प्याटप्प्यानं बंद राहणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रस्ता, सिमला ऑफिस चौक, जंगली महाराज रस्ता यांचा समावेश आहे. तर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 21 जानेवारी रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सासवड, राजगड, वेल्हे आणि हवेली भागात जिथे पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत तिथं पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात येणार असून काही ठिकाणी ती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रवासाआधी या बदलांची माहिती करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणारी पर्यटकांची वाहतूक 21 जानेवारी रोजी स्पर्धा संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असल्याचं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा हाच यामागचा उद्देश असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऍट होम या स्वागत समारंभासाठी राज्यातल्या 4 मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. रायगड सगुणाबागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना राष्ट्रपतींकडून विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. हवामान. राज्यात आज हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपाला घवघवीत यश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला, तर मुंबईत ठाकरे बंधूंना अपेक्षित यश नाही. भाजपाला विजयी करून जनतेनं विकासाच्या बाजूने कौल दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश नसलं तरी वैचारिक लढा सुरूच राहणार, हर्षवर्धन सपकाळ. आणि स्टार्टअप्सनं देशात 10 वर्षांमध्ये क्रांती घडवून आणली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.